शहराची शान, दादा माणूसकीची खान। या डोंबिवली शहराची शान, दादा माणूसकीची खान। आमचे दादाला मानीती सारी, आमचे दादाला मानीती सारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत भोईरचा नाव लई भारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत दादाचा नाव लई भारी। त्याचा स्वभाव लई गोड, सच्चा मनाचा हाय दादा, त्याच्या कार्याला नाही तोड। आहे दिलाचा दिलदार, त्याचा स्वभाव लई गोड, सच्चा मनाचा हाय दादा, त्याच्या कार्याला नाही तोड। आहे माणूस लयाच भारी, आहे माणूस लयाच भारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत भोईरचा नाव लई भारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत दादाचा नाव लई भारी। समाजसेवेची आवड फार, नाही मानत कधी हार। दोस्ती यारीत बाजी गर, लहान थोराचा करी आदर। समाजसेवेची आवड फार, नाही मानत कधी हार। आमचे दादाची आदाच न्यारी, आमचे दादाची आदाच न्यारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत भोईरचा नाव लई भारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत दादाचा नाव लई भारी। त्याच्या मनात नाही डर। ठाणे जिल्ह्यात दादानी नाव उंचावलंय फार। रॉयल मनाचा हाय जिगरी, त्याच्या मनात नाही डर। डॅशिंग माणूस आपला आगरी, डॅशिंग माणूस आपला आगरी। या देसाई गावान गाजतई प्रशांत भोईरचा नाव लई भारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत दादाचा नाव लई भारी। या डोंबिवली शहराची शान, दादा माणूसकीची खान। या डोंबिवली शहराची शान, दादा माणूसकीची खान। आमचे दादाला मानीती सारी, आमचे दादाला मानीती सारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत भोईरचा नाव लई भारी। या देसाई गावान गाजतई प्रशांत दादाचा नाव लई भारी।
यार।